आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली छत्तीसगडच्या जगदलपूर इथं 26,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी. रशियाच्या लष्करी कारवाईचा निषेध करत युरोपियन संघ आणि सदस्य देश युक्रेनच्या पाठीशी एकजुटीने उभे असल्याचं युरोपियन महासंघाची माहिती. महाराष्ट्रातल्या नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मागील 48 तासात 31 मृत्यू. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 91.60% पावसाची नोंद. आणि हँगझू इथल्या आशियाई स्पर्धेत भारताची विजयी घौडदौड कायम. आतापर्यंत 13 सुवर्ण, 24 रौप्य आणि 24 कांस्य अशा 61 पदकांची कमाई. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं. आदिवासी बस्तर विभागाचं विभागीय मुख्यालय असलेल्या जगदलपूर इथं त्यांनी 26,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. तसंच बस्तरमध्ये नागनार इथल्या एनएमडीसीच्या ग्रीनफील्ड पोलाद प्रकल्पाचं त्यांनी लोकार्पण केलं. जवळजवळ 24,000 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामध्ये उच्च गुणवत्तेचं पोलाद उत्पादन होईल. या प्रकल्पामुळे हजारो जणांना रोजगार मिळेल. आपल्या जगदलपूर भेटीत प्रधानमंत्र्यांनी जगदलपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली. तसंच अंतागड आणि तारोकी दरम्यानचा नवीन रेल्वे मार्ग आणि जगतपूर आणि दंतेवाडा दरम्यानच्या दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पाचं लोकार्पण केलं. तारोकी आणि रायपूर दरम्यानच्या रेल्वे सेवेलाही प्रधानमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवली. या प्रकल्पांमुळे या आदिवासी भागातला रेल्वे संपर्क सुधारेल आणि या भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 45 वर कुंकुरी आणि छत्तीसगड झारखंड सीमेदरम्यान बांधलेल्या नवीन मार्गाचं देखील प्रधानमंत्री मोदी यांनी आज लोकार्पण केलं. उत्तर अमेरिकेत मेरीलँड इथं येत्या 24 ऑक्टोबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण होणार आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी नावाचा हा 19 फूट उंचीचा पुतळा ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांनी बनवला आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथला सरदार पटेल यांचा पुतळाही त्यांनीच साकारला आहे. अमेरिकेत मेरीलँडमध्ये अकोकिक शहरात 13 एकर जागेवर भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. युरोपियन संघ आणि त्याचे सदस्य देश युक्रेनच्या पाठीशी एकजुटीने उभे असून रशियाच्या लष्करी कारवाईचा निषेध करत असल्याचं युरोपियन महासंघानं म्हटलं आहे. युरोपियन महासंघाचे सर्व प्रमुख प्रतिनिधींची बैठक युक्रेनची राजधानी कीव इथं झाली. या बैठकीत युक्रेनला मदत देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी युरोपियन महासंघाचे सर्व सदस्य एकजूट असल्याचं युरोपियन महासंघाचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. तेलंगणामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जनसेना 119 पैकी 32 जागा लढवणार आहे. जनसेना ग्रेटर हैदराबाद नगरपालिका आणि खम्मम आणि नलगोंडा जिल्ह्यांमधल्या बहुतांश जागांवर उमेदवार उभे करणार आहे. हैदराबादमध्ये काल संध्याकाळी जनसेना पक्षाने ही घोषणा केली. बहुतांश जागांवर जनसेना पक्ष निर्णायक स्थितीत असल्याची माहिती पक्षाचे उपाध्यक्ष बी महेंद्र रेड्डी यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मागील 24 तासात 24 मृत्यू तर आज 7 जणांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने म्हटलंय की अत्यवस्थ रुग्ण वैद्यकीय तज्ञांच्या निगराणीखाली असून सर्व वैद्यकीय सेवा पुरवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे. जिल्हा नियोजन माध्यमातून या आर्थिक वर्षासाठी 12 कोटी रुपये निधी देण्यात आला असून अजून 4 कोटी रुपये मंजूर झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं. नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून अत्यवस्थ रुग्णांची संख्या एकदम वाढल्यानं हे मृत्यू झाल्याचे डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विष्णुपुरीचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रुग्णालयाला भेट देऊन काल पाहणी केली. रुग्णांशी आणि रुग्णालय प्रशासनाशीही त्यांनी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की अद्याप 70 रुग्ण गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर तातडीने उपचार व्हायला पाहिजेत. तसंच हे रुग्णालय 500 बेडचं असून सद्यस्थितीत इथं 1200 जवळपास रुग्ण उपचार घेत आहेत. अपुरे कर्मचारी आणि वैद्यकीय तज्ञ असून याबद्दल शासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ हे रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करणार आहेत.
परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे, गंभीर आहे, तातडीने याची दखल घेण्याची गरज ही आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे शासनाने याच्यामध्ये तातडीने विना विलंब कारवाई करण्याची आणि त्यातून मदत करण्याची आवश्यकता आहे. 6 का 7 लहान बालक आहेत, 2 दिवसाचे 4 दिवसाचे, काही प्रसूती झालेल्या महिला संदर्भातली माहिती आहे. प्रथम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हे दुपटीच्या क्षमतेने काम करत आहे. इथे माझ्या माहितीप्रमाणे 500 बेड्सची क्षमता असताना 1200 रुग्णांना इथे ऍडमिशनची वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे स्टाफ कमी पडतो, नर्सेस कमी आहेत, डॉक्टर्स कमी आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या घाटी रुग्णालयामध्ये कालपासून 24 तासात 2 नवजात बालकांसह 10 जणांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरी पाऊस सुमारे 1011 मिलीमीटर झालाय. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 91.60% पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये सरासरीच्या 53.7% तर जुलैमध्ये सरासरीच्या 138.7% पाऊस पडला आहे. ऑगस्टमध्ये सरासरीच्या 38% पाऊस झाला असून सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 128.80% पाऊस पडला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत सरासरी 71.10 मिलीमीटर पाऊस झाला आहे. हँगझोऊ इथल्या आशियाई सामन्यांच्या 10व्या दिवशी भारतानं आणखी एक कांस्य पदक जिंकून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. भारतानं आतापर्यंत 13 सुवर्ण, 24 रौप्य आणि 24 कांस्य अशा 61 पदकांची कमाई केली असून सध्या पदक तालिकेत भारत 4थ्या स्थानावर आहे. अर्जुन सिंग आणि सुनील सिंग सलाम या जोडीनं पुरुष कॅनो दुहेरी 1000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. पुरुष क्रिकेट सामन्यात भारतानं नेपाळविरुद्ध 23 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तिरंदाजी स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम हिनं अदिती गोपीचंदला पराभूत करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अभिषेक वर्मानं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोरियावर दिमाखदार विजय मिळवत स्पर्धेत आपलं स्थान निश्चित केलं आहे. महिला हॉकीमध्ये भारतीय संघानं अखेरच्या लीग सामन्यात हाँगकाँगच्या 13-0 पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टेनिसमध्ये महिला संघानं मंगोलियाचा 3-0 असा पराभव करून विजय नोंदवला. भारतीय मिश्र दुहेरी स्क्वॉश जोडी दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग सिंधू यांनी पूल ए सामन्यात जपानविरुद्ध विजय मिळवला. पुरुषांच्या 400 मीटर रिले स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतानं पहिलं स्थान पटकावलं असून पुरुष रिले संघानं स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कबड्डीमध्ये भारतानं आपल्या गट टप्प्याटप्प्यातल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 55-18 असा सहज पराभव केला. बॅडमिंटनमध्ये भारताच्या एचएस प्रणयनं पुरुष एकेरीच्या 32व्या फेरीत मंगोलियाच्या मुकबात विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. तर पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या 32व्या फेरीत वेनची सू हिचा पराभव केला. आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या दिमाखदार कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली छत्तीसगडच्या जगदलपूर इथं 26,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी. रशियाच्या लष्करी कारवाईचा निषेध करत युरोपियन संघ आणि सदस्यीय देश युक्रेनच्या पाठीशी एकजुटीने उभे असल्याचं युरोपियन महासंघाची माहिती. महाराष्ट्रातल्या नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मागील 48 तासात 31 मृत्यू. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 91.60% पावसाची नोंद. आणि हँगझोऊ इथल्या आशियाई स्पर्धेत भारताची विजयी घौडदौड कायम. आतापर्यंत 13 सुवर्ण, 24 रौप्य आणि 24 कांस्य अशा 61 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.